This is last year.
Four.
So first, since first all songs again, no?
Not necessarily true, unless
because it's first is not correct, no?
Very first, yes.
झाली ना ग सव सांज दिवा लावू ना ग दिवा लावू ना
गई
बंद केले का नाही तर यांचा आवाज असं निघून गेला.
नो फर्स्ट दे सेड झाले तर तिन्ही समजा पण झाली ना ग सव
समजा
अँड नाऊ फोर्थ ऑल्सो इज नॉट करेक्ट ना दिस विल बी ट्रॉ
बंद ठेवाय बंद म्हणजे ना म्हणजे आता ते ना ठेवाय.
मानुष किंचित किंचित
पुढे
Yeah.
शाहूबाई
नामदेव कांबळे तुमच्या तोंडाने सांगा
नामदेव कांबळे
तुमची पण आता पूर्ण नाव आहे यांचं म्हणजे जाईबाई काय म्हणाल्या
जाईबाई बाबू साखळे बाबूजी
बाबूजी साखळे
Can they explain the image of why she thinks that Lakshmibai has to enter with left leg of the man?
So why it is there?
Yes, what does it mean?
लक्ष्मीबाई आली पुरुषाच्या डाव्या पायी असं म्हणत डाव्या पायी का म्हणतात
तर त्याचा अर्थ होतो सांग कि त्याचा अर्थ होतो कि पुरुष तो पुरुष म्हणजे पुरुष परधन आहे तर त्याच्या डाव्या पाया सुद्धा लक्ष्मी आहे पण बायांच्या कष्टात नाही कशातच नाही
हे तुम्हाला अर्थ वाटतंय पण गाण्यातला अर्थ काय हा संघटनेची कार्यकर्ती म्हणून सांगणारा अर्थ आहे पण सर्वसाधारण आता ह्या आजी का म्हणतात
ते आजी
पुरुषाच्या डाव्या
का म्हणतात पुरुषाच्या डाव्या
पाया हे बघा मी तुम्हाला वाजून दाखवते गाणं असं आहे झाली ना ग सव सांज दिवा लावू राही बाई लक्ष्मी ग बाई आली
पुरुषाच्या डाव्या पायी
तर डाव्या पायी म्हणजे काय डाव्या पायी का म्हणायचं कश काय अर्थ आहे त्याचा
आम्हाला तर येईना म्हणून तू मला सांगतोय आम्ही सांगू आता कसं तरी उजगडू त्याला पण तुमचा म्हणणे काय ते आम्हाला ऐकायचे आता आम्ही तर कसं त्याला अर्थ लावू आता
का म्हणतो आपण असं की डाव्या पायात ना आली पुरुषाच्या असं का म्हणतो आणखी तुम्हाला येते का ज्योतिबाई सांगता
माझ्या मते असं आहे की पूर्वी ज्या बाया त्या पुरुषाला देव मानत्यात देव आहे आणि पुरुष आला तर त्याचं लग्न झालं तो डाव्या पायात ती लक्ष्मी मी बायको घेऊन येतो
डाव्या
पायाने लक्ष्मी घेऊन येतो
डाव्या
बाजूला असते मग त्या बाया काय म्हणतात देव आहे विठ्ठल आहे तो महादेव आहे मग त्याच्या डाव्या पायात आली लक्ष्मी
महादेवाची ती अर्धांगिनी अर्धांगी म्हणून डाव्या पायी लक्ष्मी बरोबर
डाव्या म्हणजे बाई ही पुरुषाच्या प्रत्येक गोष्टीत डाव्या बाजूला असते डाव्या बाजूला म्हणून बाईला ही म्हणजे लक्ष्मी मानली आणि ती लक्ष्मी पुरुषाच्या डाव्याच बुजणी आली म्हणजे डाव्याच पायाने आली असं तिला उजवी बाजू कधीच नाही ना
उजवी
म्हणून मी डावी
पूजेला सुद्धा ती
डाव्याच हाताला बसायची पुरुषाच्या आणि डाव्या बाजूला बसून त्याच्या उजव्या हाताला पाहतला
So this they say ki when the marriage is done, so the man brings wife, but the wife should be always at the left side. Mm. Whenever they sit for worshipping together, and then she sits to his left side, and then when they say ki he is to worship, and she is to put her right hand to his left hand. Mm. That's why they say ki it is Darya Pai. That's why
even when is Lakshmi
because Lakshmi is like wife
yeah. like wife
Lakshmi is a new bride you go for one or two parts of one so the left part is the feminine or female part
left
part woman, yes so we sitting at the left hand side skip
d'autres images quoi bien clarifier
je sais pas si personne l'a dit une autre fois
si si on en a parlé
Oui, je crois. Il parle. Vous savez.
Ishwar. That is Shiva.
Yeah, but on the left hand, left side of the god, what
is it? Is Parvati. So, and right side is Shankar.
Exactly.
लक्ष्मी असेल ती पण ती अर्धांगिनी
म्हणतात
वाटाच तिचा डाव्या बाजूला आणि मग गाण्यात तरी तिला वाटा का उजव्या बाजूला द्यायचा म्हणून मग ती डाव्याच बाजूची बाजू घेतली त्यांनी गाण्यात तसं घेतलं ते आणि रामाच्या तिथं बघा देवळात सुद्धा डाव्या बाजूला सीता असते हा रामाच्या देवळामध्ये डाव्याच बाजूला सीता असते
आणि उजव्या बाजूला
राम असतो
लक्ष्मण लक्ष्मण उजव्या बाजूला लक्ष्मण डाव्या बाजूला
सीता
आणि राम मधी
मधी असतो
आणि इवन विठ्ठल रखुमाईच्या मध्ये असं म्हणतात ना की वामांगी रखुमाई वाम वाम म्हणजे डाव
नको
फिरव किरसुनी नको फिरव किरसुनी बाळा नग याच्या माझ्या वाड्या जाईल फिरुनी ते वाड्यात म्हंटल ते
तुम्ही सांगितलं लगेच तुम्ही सांगितलं त्यांचा फार शंका होता आमचा सुद्धा आणि नंतर आम्हाला वाद्या हा शब्द सुचलं पण आपला शंका होता की खरं ते वाद्याला जाते म्हणून ते आम्ही हा शब्द लावलं पण नव्हतं पण तुम्ही ऐकलं पण प्रश्न येतो की तुम्हाला माहित आहे की वाद्याला जाईल म्हणून तुम्ही वाद्या सांगता की पण शब्द मला शब्द आला का
शब्द ऐकला का वाड्या ऐकला ना शब्द त्याच्यात वाड्याचा पहिलाच ऐकला होता मी पण नंतर ते चुकीचं झालं नंतर मग मी म्हणलं माझंच काहीतरी असं चूक बोल झाली का काय ऐकायला पण ते पहिला मी ऐकलं होतं
आम्हाला ऐकलं नव्हतं
म्हणजे ती येऊ शेणी माझा काय फायदा तुम्हाला देण्याकरता येतो बरं आमचा फायदा काय आहे तुम्हाला सांभाळणार होत मग आपली चालली
आस्तरे पुरुषाचा दोघांची किरकिर लक्ष्मीबाई बोल हित निघा ना मला म्हणजे घरात त्यांच्या चळवळ मला धीर निघत नाही तर म्हणून कोणी किचकिच करायची नाही बोलायचं नाही हलवायचं नाही चालायचं
à la maison, mais ce n'est pas un lieu où
जात्यावर बसून जेवायचं नाही ते गिरा ना
जात्यावर बसून म्हणजे ते गिरा मारून जेवण घेत त्याच्यावर
दळणा काढण्याचे सुद्धा वेळ आहे टाईम आहे त्यांचा
टाईम तिचा याचा टाइम झाला का आपण घेतलं काहीतरी मध्ये
पाठ 4 वाजता दळला की लक्ष
लक्ष्मी येते पाठ दळला 4 वाजता की लक्ष्मी येते
तर रामाचा पारा
सव सांग तो रामाच्या पाऱ्याला रामाच्या पाऱ्याला सव सांगच दळायचं नाही कांडायचं नाही किरसुनी हलवायची नाही
आणि भांड करायची नाही
किचकी उभा दावा
आमच्या शेजारी भांड होत्यात ना आमच्या शेजारी भांड होत्यात ना त्यांना मी सारखी म्हणते किचकिचिने तुमच्या 10 घरची लक्ष्मी पळून गेली
तुमचं भांडण किती दिवस आपण ऐकायचे मग मीच जाते निघून मी ती जाते मग यांची अशी तारा होती ना
तुकाराम आता केशी टाइम
तुकाराम पवार
चले पुढे पाय घालून चप्पल घालून जाते
बंगल्यात राहणारे लोक आहेत ना मग चप्पल घालून स्वयंपाक करतात चप्पल घालून चुली पुढे जातात
कधी झाडी त्यात लोटी त्यात
त्यांची लक्ष कधी नाही पळत
तुकाराम सारख्यांनी सुद्धा पाळायचं लक्ष्मी आई यायची लक्ष्मी आई यायची लक्ष्मी आई यायची झाडायचं नाही लोटायचं नाही
आता हे बघ त्यातलं मी असं सांगतो
आपल्या मागे लावून दिलंय ते
आता मी सांगतो तुम्ही सांगतो हे बघा का नाही हे थांबा मी सांगतो तुम्हाला दोन अर्थ माणसाने सोडलं तर ती लक्ष्मी का सोडणार नाही तुम्हाला अजूनही त्यातला अर्थ देतो पहिलं काय होतंय कुरडूची भाजी खायची भारांगी खायची कवळी खायची हा आणि आता कोण खाते तिला तोंड लावत नाही घोटियल खायचं आता ती कुरी आणत नाही का तर आता समजत पिकते ना इकडे ते कोण खातो ते खाल्लं तर पोट दुखत मग त्याच्यापासून जी लक्ष्मी होती तर आता पैसे पासून लक्ष्मी बाजूला झाली
अरे माझ्या मामा लक्ष आहे तू जवळ राहून दे
नाही नाही
त्याच्यापासून लक्ष आहे होती ना आता पैसे झालं म्हणून लक्ष आहे गेली
मग काय मग काय धरलं का माणसाने ते पहिलं जे धरलं का
त्यात लक्ष आहे होती
बरं का पवार
तुम्ही
डोंगरात राहता तुम्ही डोंगरात राहता तुम्ही तू सांगता ते खात नाही पण आमच्या तरी मी सांगते आमच्या तरी गावातच नाही बऱ्याच गावापासून वरच्या भागात आम्ही शेंडवेल घोटवेल करटवली गोमटा आम्ही चिचारडी मी आज सुद्धा पुण्याला घेऊन आले माझ्या सुनेला चिचारडी आज सुद्धा घेऊन आले आणि मोहूर कोका सगळ्या भाज्या आम्ही खातोय काही असं कुरडूची भाजी वासना झाली तर आम्ही गोळा करून आणली अशी कडणी कडणी आणि ती खाली
आम्ही त्याच्यावर जगलो आम्ही
आणि आम्ही पण आत्ता खातो
आम्ही जगलो त्याच्यावर आम्ही जगलो आम्ही एक एक पितळ्या खायचो आणि एवढी अशी भाकर किती एवढी आम्ही 8 मुलं झालो बापाला 8
आपल्या ऐकायच्या
आता ऐका गाणं ऐका आता ग बस
त्याला आपण डोंगरी लक्ष्मी म्हणू आपली डोंगरातली लक्ष्मी